कारी कान्हा लाज तोष हाताने दही घ्यायला हलून हलून सुरई मधल दही देते प्यायला अरे घाबरू नको बावरू नको माझ्या जवळ तू यायला डोईवरचा माठ खाली ठेवू कशी दही दूध कान्हालाया देऊ कशी सांग ना यशोदे कस ठेवू गऊपाशी सांग ना यशोदे कस ठेवू गऊपाशी सांग ना यशोदे कस ठेवू गऊपाशी दही दूध लोणी
बाजारात विकलं जातं दही दूध लोणी बाजारात विकलं जातं दही दूध लोणी
याने खाल्ल्या वीणा बाजारी जाऊ कशी याने खाल्ल्या वीणा बाजारी जाऊ कशी नाही कान्हा मोठा घोडा झाला म्हणतो आहे आज कान्हा
मोठा घोडा झाला म्हणतो आहे आज कान्हा मोठा घोडा झाला म्हणतो आहे आज कान्हा
समजावता यशोदा पडते तोंड घशी समजावता यशोदा पडते तोंड घशी वसंत भोईर बुवा माझा प्रश्न नीट ऐका आणि प्रश्नाचं उत्तर खरं खरं द्या ऐका लक्ष्मीची अनेक रूपे त्यामधील घरातील व स्वर्गातील लक्ष्मीची रूपे कोणती पुन्हा ऐका लक्ष्मीची अनेक रूपे त्यामधील घरातील व स्वर्गातील लक्ष्मीची रूपे कोणती या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे